कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजदुग्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमुतो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वामकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् बुडा जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। रमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं हे जे वर्ष आहे हे वर्ष 1 ऑक्टोबर 2016 ते 1 ऑक्टोबर 2017 हे आपण स्वामी माधवनाथांचं जयंतीचं शतकातलं पूर्ण झालेलं असं वर्ष आपण साजरं करणार आहोत। आणि या पूर्ण या वर्षामध्ये आपण स्वामींचे जीवनाचे विविध पैलू, त्यांच्या गुणांचे विविध पैलू, त्यांच्या कार्याचे विविध पैलू हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। स्वामींच्या बद्दल बोलणं एका दृष्टीने सोपं वाटतं आणि दुसऱ्या दृष्टीने फार अवघड वाटतं। फार अवघड अशासाठी वाटतं की त्यांचा बोध, त्यांची शांती याचा कधीच पत्ता लागला नाही। थोडी काही बाही त्यांच्या कर्मांमधून कळत होती तेवढीच। ते किती खोल होते माहिती नाही। त्यांची शांती किती आघात होती माहिती नाही। त्यांचं ज्ञान कसं होतं माहिती नाही। पण ते खूप मोठे होते। मला एक गोष्ट अशी आठवतीय की एकदा स्वामीजी ध्यान झालं सकाळचं, रविवारी सकाळी आणि सोमवारी सकाळी ध्यानाला बसत असत। ध्यान झाल्यानंतर त्यांच्या इथं त्यांची जी कॉट होती त्या कॉटवरती काही फोटो ठेवलेले असत। त्यामध्ये एक स्वामी स्वरूपानंदांचा फोटो होता आणि दुसरा एक संन्यासी संत होते त्यांचा फोटो होता। स्वामीने दोन्ही फोटोंच्याकडे बघितलं आणि म्हणले, स्वामी स्वरूपानंदांच्याकडे बघितलं त्यांना हे पूर्ण संत आणि त्यांच्या शेजारचे होते त्यांना हे अर्धे संत। स्वामीजी पूर्ण संत होते। त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे खरंच अवघड प्रश्न येतो. स्वामींनी जेव्हा ब्रह्मसूत्र सांगायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी कालिदासांचं रघुवंश जे आहे त्या रघुवंशातल्या काही श्लोक हे त्यांनी उद्धृत केले होते. त्यांचा भाव त्या श्लोकांमधनं त्यांनी प्रगट केला होता. ते श्लोक मलाही आता तसेच माझे भाव प्रगट करायला आणि आपल्या सगळ्यांचे भाव प्रगट करायला योग्य असे वाटले. कालिदास म्हणतात, क्व सूर्य प्रभवो वंशः क्वच अल्प विषया मतिही तितुर्षिर दुस्तरम मोहा दुरुपेनास्मि सागरम. त्यांनी मी रामरायांचं वर्णन करायला सुरुवात केली आहे. हा सूर्य प्रभव सूर्यापासून निर्माण झालेला वंश कुठं आणि माझी अल्प विषयांनी बांधलेली विषयांनी जिला आपलंस केलेलं आहे अशी मती कुठं. क्वचाल्प विषया मती तितीर्षुर दुस्तरम मोह दुरुपे नास्मि सागरम. हा मोह जो आहे रामरायांचं चरित्र वर्णन करण्याचा तो म्हणजे एखादी होडी घ्यायची छोटीशी आणि सागर तरून जायचा असा मोह होण्यासारखा आहे. मंद कवी अश प्रार्थी गमिष्याम उपहास्यताम. ते स्वतःला म्हणतात मी मंद आहे. मंद कवी अश प्रार्थी गमिष्याम उपहास्यताम. माझा उपहासूल असं वाटतं. प्रांशु लब्धे फले लोभात बाहुरी व वामनहा. ते म्हणतात एखाद्या छोटी ज्याची उंची छोटी आहे अशा व्यक्तीने जर ज्याची उंची जास्त आहे त्याला सहज मिळणारं फळ आहे ते जर काढायचा प्रयत्न केला तर त्याच्या हाताला कधीच ते येणार नाही. रामचंद्रांचं वर्णन तसं आहे. अथवा कृतवाग्द्वारे वौशेस्मिन पूर्वसूरीभिः मनोवज्र समुत्कीर्णे सूत्रस्य वास्तिमय गतिः. पण ते म्हणतात मला एक आधार आहे. तो आधार असा आहे की पूर्वसूरी जे आहेत त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. माझं काम जे आहे जसं हिऱ्याला कोणीतरी भूक पाडलेली असावीत, मणी जे आहेत त्याला भूक पाडलेली असावीत आणि माझं काम आता फक्त त्यामधून दोरा ओवायचं राहावं. तसं गेले 7-8 वर्ष स्वामी मकरंदनाथांच्या कृपेने आपण स्वामींचं चरित्र बघतोय. त्या चरित्राचे विविध पैलू बघतोय. हे काम त्यामुळं सोपं झालेलं आहे. सोपं झाल्यासारखं वाटतंय. स्वामींच्या जीवनाचे अनेक पैलू होते. असे पैलू क्वचित कोणा संतांच्या जीवनात बघायला मिळतील, क्वचित कधीतरी बघायला मिळतील. मिळतील वा न वा, त्यांच्या काही पैलूंचा एखाद्या पैलूचा काही बाही विचार आज आपण करणार आहोत. मला असं वाटलं की स्वामींचं जे कर्म जे होती त्या कर्माबद्दल थोडस चिंतन करावं. स्वामींची कर्म अतिशय सुंदर होती. तेही सुंदर होते आणि कर्मही सुंदर होती. त्यांच्या कर्मांचं सौंदर्य जे असायचं त्यांना बघितल्यावर कळायचं की बोलावं कसं, चालावं कसं, ऐकावं कसं. स्वामीजी जेव्हा चालत असत एखादा सिंह जसा चालावा तसे सिंहासारखे चालत असत. त्यांचं लक्ष कुठेही नसे, इकडे बघ तिकडे बघ कधीही नाही, सरळ चालत असत. त्यांचं चालणं इतकं विनोदनीय असे की ज्यावेळेला ते भागेश्वर निवासामधनं खांडेकरांच्याकडे येत असत ते किती 50 पावलं सोन असेल, 40 पावलं चांतर असेल. खांडेकरांची गच्ची होती आणि त्या गच्चीमधनं खालचा रस्ता दिसायचा. स्वामीजी जेव्हा भागेश्वर निवासमधनं खांडेकरांच्याकडे यायचे वरनं बघत बसो असं वाटायचं की हे चालतायत कसे, चालणं किती सुंदर असू शकतं स्वामींच्या कळायचं. त्यांचं बोलणं अति सुंदर होतं. ते जेव्हा म्हणायचे बच्चा, तो बच्चा मग केवढा असेल माहिती नाही पण तो बच्चा होऊन जायचा. त्याचं लहानपण त्याला परत मिळायचं, त्याचा आभार त्याला परत मिळायचा, त्याचं प्रेम त्याला परत मिळायचं. ते डोळ्यात बघून बोलायचं, जणू काय त्या अंतःकरणाचा ठाव घ्यायचंय आणि आपल्या अंतःकरणाला कुरवळायचंय. व्यक्ती किती श्रांत झालेली असो, किती तप्त झालेली असो, त्यांच्या समोर आली की शांत होऊन जायची. किती दुःखी झालेली असो, तिचं दुःख कुठे यायचं कळायचं नाही. त्यांचं हसणं जे होतं तेही विलोभनीय होतं. असं खळखळून हसणं मी कधी बघितलंच नाही. परत डोळ्यात पाणी येतोपर्यंत हसणं म्हणजे काय? आणि कोणता विनोद ज्याने कोणाच्या अंतःकरणाला दुःख होणार नाही असा विनोद? ते ताराला म्हणायचंय, तर तारा आता कुकुट बिलावर राग म्हण, आणि मग ते खळखळून हसायचंय. ते हसणं असं असायचं की ते बघून आपल्याला जी व्यक्ती कधीही हसणार नाही अशा व्यक्ती सुद्धा हसायला लागेल असं ते हसणं असायचं. बघत तसं असं वाटायचं, डोळ्यात पाणी असतोपर्यंत हसणं होतं. त्यांची जी कर्म होती, या कर्मातलं जे सौंदर्य होतं, त्यांच्या मागे त्यांचा एक विलक्षण अभ्यास असा होता. त्यांच्या लहानपणापासून जे दिसतं, मला शंका कधी कधी येते की हा अभ्यास होता का त्यांच्या पाशी ते उपजतच होतं. असं वाटतं कदाचित ते उपजतच होतं. बालपणीच सर्वज्ञता आधी द्याते असं जसं असावं, तसे सगळे गुण त्यांच्याजवळच होते. त्यांनी कमावलं म्हणावं का तर अवघड वाटतं. जसं स्वामी स्वरूपानंद त्यांच्याबद्दल म्हणाले, कोणीतरी म्हणाले की बाळासाहेब आता संत झालेत. त्यामुळे बाळासाहेब आता संत झालेले नाहीयेत, ते इथे येण्याच्या पूर्वीच संत होते. सद्गुरूंच्याकडे जाण्यापूर्वीच एखादी व्यक्ती पूर्ण झालेली असते, इतिहासातलं क्वचित एखादं उदाहरण असावं असं ते उदाहरण. त्यांचे सगळे गुण जे होते तसे दाटीवाटीने होते, आणि त्यामुळे त्यांची कर्म जी होती ती अति सुंदर दिसत असतात. स्वामीजी अत्यंत गुणग्राहक होते. ही गुणग्राहकता फार विलक्षण आहे. आपल्याला वाटतं आपण गुणग्राहक आहोत, वस्तुतः आपण अवगुणग्राहक असतो, गुणग्राहक नसतो. आपल्याला अवगुण झटकन कळतात, आणि जेवढे अवगुण झटकन कळतील तेवढं आपलं जीवन हे दूषित होत असतं. आपल्यामुळे लोकांना दुःख होतं आणि लोकांमुळे आपल्यालाही दुःख होतं. स्वामीजी गुणग्राहक होते. त्यांच्या चरित्रातले अनेक प्रसंग सांगतात. त्यांना एक मित्र भेटले, भाऊ दांडेकर, त्यांच्या शालेय जीवनात भेटले आणि त्यांनी त्यांना गीता वाच म्हणून सांगितलं, गीता शिकवली. आणि ती गीता स्वामीजींनी आयुष्यभर त्यांच्या जवळ नुसती ठेवली नाही, तर गीतेतल्या प्रत्येक श्लोकाचा अनुभव त्यांनी घेत गेले. आपल्यालाही खूप मित्र भेटतात. आपण कुठे शिकतोय? स्वामींना दुसरे एक मित्र भेटले, विनायक खांबेटे. त्यांनी त्यांना व्यायामाची दीक्षा दिली. तो व्यायाम तर शेवटपर्यंत करत असत. त्यांच्या व्यायामाबद्दल एक गमतीची गोष्ट आठवते, ती म्हणजे त्यांना जेव्हा हार्ट अटॅक जेव्हा पहिला आला, त्याला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण विश्रांती घ्यायला पाहिजे, बेड रेस्ट, म्हणजे जिना सुद्धा उतरता कामा नये, तुम्ही झोपून विश्रांती घेणं आवश्यक आहे. त्यावेळेला ते काही मुलांना, नाही मुलांनाच, काहींना कशाला, मुलांना आणि मुलींना बोलवत असत. एकदा त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आज डॉक्टर आले होते. त्या डॉक्टरांनी तपासलं, ध्यान झाल्यानंतर तपासलं, आणि ते तपासल्यानंतर त्यांना हार्टबीट वाढल्यासारखी वाटली. ते म्हणले की आत्ता काय, तुम्ही झोप झाली आहे तुमची आणि हार्टबीट तुमची जास्त काय? ध्यान झालेलं आहे. तर डॉक्टरांना म्हटलं बरोबर आहे तुमचं, कशामुळे झाला असेल? डॉक्टर विचार करत बसले की झालंय कशामुळे, औषधं चालू आहेत, यांना बेड रेस्ट सांगितली आहे, ते घेत आहेत, हार्टबीट जास्त काय? थोडा डॉक्टरना विचार करून दिल्यानंतर ते म्हणले, असं तर नसेल ना, सकाळी उठल्यानंतर मी थोडा व्यायाम केला त्यामुळे तो वाढले नसतील ना. डॉक्टरने डोक्याला हात लावला, त्यांनी तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेली आहे, तेही होऊन दिलं. आणि मग म्हणले, डॉक्टर मी माझ्या वयाच्या 9व्या वर्षापासून माझे हार्टबीट मोजतोय ते एवढेच आहे. स्वामींनी जो व्यायाम सुरू केला तो शेवटपर्यंत. स्वामीजी त्यांना माणसांची पारख फार विलक्षण होती. स्वामीजी म्हणायचे की माया अपार्टमेंटच्या दारातनं एखादी व्यक्ती आत आली की तिच्या डोळ्यावर मला समजतं ती व्यक्ती काय आहे, ती परमार्थ करणारी आहे का परमार्थ करणारी नाहीये. स्वामीजींना बरोबर ओळखता यायचं हे त्यांनी अभ्यासाने मिळवलेलं होतं. त्यांची निरीक्षण शक्ती जी होती ती विलक्षण होती. आणि त्यावरच एखादा माणूस जर त्यांना भेटला की ज्याला परमार्थाची आवड आहे तर त्याला परमार्थाला लावण्याचं त्यांचं कसबही विलक्षण होतं. जर आवड असलेला व्यक्ती दिसली तर तिला ते म्हणायचं तू खूप छान ध्यान करतोस, नाम घेतोस, अरे वा मी आलो त्यावेळेला मी थोडंफार नाम घ्यायचं, एखाद दुसरं जप काहीतरी माळ ओढायचं वगैरे. ते झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं मी असं असं नाम घेतो, म्हणजे अरे वा तू नाम घेतोस, मी केवढं मला एकदम भरून आलं, मी नाम घेतो म्हणजे काहीतरी फार मोठं करतोय. स्वामींचं पद्धत अशी होती की त्या माणसामध्ये तो माणूस चांगला आहे असा विश्वास निर्माण करत असत आणि त्या विश्वासापाई तो माणूस चांगला होत असे. स्वामींचा जो विश्वास असायचा तो विश्वास त्या माणसाला अशी एक धमक द्यायचा की ती व्यक्ती कशी असो ती चांगली होऊन जायची. त्यांच्या प्रत्येक कर्मात एक क्षिप्र चालिता नावाचा गुण होता. हा क्षिप्र चालिता म्हणजे ज्याला 10 मिनिटं लागतात ती गोष्ट 2 मिनिटात करणं, झटकन करणं आणि सुंदर करणं. नुसतं झटकन करणं नाही, झटकन करणारे बरेच जण असतात. स्वामीजी त्यांच्या घरी जेव्हा हलवा हलव करायची असायची तर हलवा हलव त्यांच्या ते मुलांना बोलवायचे की या आता, आणि 5 ते 7 मिनिटात 10 मिनिटात त्यांचं घराचं चित्र पूर्ण बदललेलं असायचं. पण ते त्यांनी अगोदर ठरवलेलं असायचं कसं बदलायचं ते. आल्यानंतर सांगायचं हे इथं हे इथं हे इथं, त्यात कधीतरी डोकंही चालवायला जायचं. मी असं एकदा झालं की एक बहुधा फ्लॉवरपॉट किंवा असं काहीतरी असावं. आम्ही स्वामींना म्हणलं, स्वामींनी सांगितलं की इथं ठेव. म्हणलं स्वामी इथल्या ऐवजी इथं ठेवलं तर चालेल का, छान दिसेल का, तर ठेव. म्हणून मी तिथं ठेवून दिला. ते झालं की स्वामीजी मग अल्पोपहार काहीतरी खाणं असं काहीतरी असायचं. त्यांनी तो अल्पोपहार दिला, मग मी ती डिश आतमध्ये ठेवायला गेलो. बघितलं तर तो जो फ्लॉवर पॉट होता तो त्यांना जिथं पाहिजे होता तिथं तो परत ठेवलेला होता. त्यांनी जेव्हा माया अपार्टमेंट बुक केलं त्यांचं डिसिजन मेकिंग इतकं फास्ट असायचं, ते बघायला गेले त्यांना आवडलं आणि ते बरोबर 5000 रुपये घेऊन गेले होते. आता नंतर बघू, 5000 रुपये जाऊन त्यांनी ते बुक केलं आणि मग तिथनं बाहेर पडले. त्यांची जी क्षिप्र सारेता हा जो गुण होता त्याच्याबरोबर त्यांची सावधानता असायची, ते विलक्षण सावध होते. कमालीची सावधानता म्हणजे असं म्हणतात की गौतम बुद्धांचं असं सांगतात की त्यांच्या चेहऱ्यावरती एकदा माशी बसली आणि त्यांनी पटकन त्या माशीला मारलं आणि एकदम ते चमकले. त्यांच्या समोरच्याने विचारलं की काय झालं, त्यांनी माशी मारायच्या अगोदर मला समजलं नाही की मी माशीला मारतोय. स्वामीजी जेव्हा म्हणायचे की संसार आणि परमार्थ एक व्हायला पाहिजे त्यावेळेला जेवढी ध्यानातली सावधानता तेवढी कर्मातली सावधानता. कितीतरी प्रसंग असे आठवतात, एक साधिका होत्या त्यांचा फ्लॅट विकायचा होता आणि त्या फ्लॅटचा व्यवहार शेवटचा होता. त्यांनी मला सांगितलं की तू त्यांच्याबरोबर जा, पैसे घेणार होते, तू त्यांच्याबरोबर जा आणि ते पैसे घेऊन घरी ये, त्यांच्या घरी दोघं जण या. आम्ही गेलो तर व्यवहार झाला, ते पैसे घेतले, स्वामींच्याकडे आलो स्वामीजी म्हणले आता आपण यांना सोडून येऊ त्यांच्या घरी. म्हणून स्वामीजी सरलाताई, मी आणि त्या भगिनी त्या साधिका आम्ही अशा निघालो. मी आणि स्वामीजी बरोबर होतो आणि सरलाताई आणि त्या साधिका पुढे चालत होत्या, चालत चाललो होतो. थोडं अंतर गेल्यानंतर मला म्हणले ते बघ त्यांनी पैसे कसे धरलेत, कोणालाही शंका येईल की यांच्याजवळ काहीतरी आहे. ते अति सावध असत. मला असंच एकदा आठवतं की एक आनंद यात्रा होती आणि एसटी बुक करायच्या होत्या, 12-15 हजार रुपये काहीतरी भरायचे होते. त्यावेळेला मी शिकत असेल किंवा नुकताच नोकरीला लागलेलो असेल. मला म्हणलं एकटा जाऊ नकोस, कोणाला तरी घेऊन जा. प्रयत्नाशिवाय आपोआप गोष्टी घडाव्यात असं बऱ्याच वेळेला पारमार्थिक माणसांच्या मनात असतं. स्वामीजींचं बरोबर उलट होतं. प्रयत्न पूर्ण करून त्या गोष्टी घडाव्यात असा त्यांचा कटाक्ष असे. मी असं ऐकलंय की स्वामीजी जेव्हा प्रवचन करत जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा ते प्रवचन लिहून काढत असत. पूर्ण प्रवचन लिहून काढणं हे काय असतं हे ते लिहून काढल्यानंतर कळेल की प्रवचन लिहून काढणं म्हणजे काय. ते लिहून काढत असत असं मी ऐकलंय. त्यांचं वक्तृत्व त्यांनी तयार केलेलं होतं. त्यांना सावरकरांचं वक्तृत्व अतिशय आवडत असे. ते म्हणे असत की माझ्या वक्तृत्वावरती सावरकरांची छाप आहे. प्रत्येक गोष्ट प्रयत्नांनी ते करत असत. त्यांच्या प्रयत्नांमध्ये अत्यंत अचूकता असे. अचूक यत्न करेना म्हणून केले ते सजेना. त्यांनी जेव्हा परमार्थाचं कार्य करायचं ठरवलं तेव्हा असं दिसतं की त्यांनी सगळ्या पूर्वसुरींचा अभ्यास केला होता की काय प्रयत्न त्यांनी केले, काय प्रयोग त्यांनी केले, कोणते प्रयोग यशस्वी झाले, कोणते प्रयोग यशस्वी झाले नाहीत, का झाले नाहीत. आणि मग त्यांनी त्यांचा कार्याचा आराखडा हा तयार केलेला दिसतो. त्यांच्या आपण जर तो जर काळ जर बघितला स्वामीजींचा तर त्या काळामध्ये जे संत झाले बरेचसे असं दिसतं की त्यांच्या आजूबाजूला कर्मकांडाचा प्रभाव हा विलक्षण होता. सोवळ कर्मकांड किंवा समाजसेवा या तीन गोष्टी बऱ्याचशा संतांच्या आजूबाजूला होत्या आणि यांनी चांगली व्यक्ती लांब जाण्याची शक्यता जास्त होती. कारण एकदा का कर्मकांड आलं की ते कसं रूप घेईल सांगता येत नाही. मुख्य परमार्थ केव्हाच हरवला जातो आणि ते कर्मकांड प्रधान होऊन बसतं. मग डावीकडे बघायचं का उजवीकडे बघायचं हे महत्वाचं ठरायला लागतं. स्वामींनी याला कधीच महत्व दिलं नाही. त्यांच्या जीवनामध्ये जर असं बघितलं तर असं दिसतं की श्रवण हा त्यांच्या परमार्थाचा पाया होता आणि साधना ही अत्यंत आवश्यक गोष्ट होती. बाकी सगळ्या गोष्टी गौण होत्या किंबहुना नव्हत्या. स्वामीजी म्हणायचे की ध्यान मंदिरं मोठमोठी उभारली जातात पण त्या ध्यान मंदिरामध्ये साधना करायला कोणीच नसतं. ध्यान मंदिर ओस पडलेलं असतं. स्वामींना अशी ओस पडलेली ध्यान मंदिरा नको होती. स्वामींनी जेव्हा पहिलं ध्यान मंदिर जेव्हा बांधलं किंवा ज्याला माया अपार्टमेंट झालं त्यालाही कारण घडलं. स्वामीजी पूर्वी म्हणत असत की मंदाने कोणतीही वस्तू घेता कामा नये. पण एकदा असं झालं की त्याला शेखर परांजपांच्याकडे केंद्र भरत असे आणि शेखर परांजपांच्या इथं चंप भिशीकर आलेले होते. चंप भिशीकर त्याला तरुण भारतचे संपादक होते, मुख्य संपादक. शेखरच्या घरी आत आलं की डाव्या बाजूला मुरी होती, संडास आणि बाथरूम आणि मग तीन खोल्या. त्या तीन खोल्यांच्या मध्ये सगळेजण बसत असत एकदा असं झालं त्या तिन्हीच्या तिन्ही खोल्या भरलेल्या होत्या, ते आले आणि त्यांना तिथंच एक तरट होत, तर तिथं त्यांना बसायला लागलं. स्वामीने ते बघितलं मात्र, ते म्हणले असं होता कामा नाही. व्यक्ती येतात आणि अशा ठिकाणी बसता कामा नये. ते म्हणे असं सिनेमागृह एसी असतात आणि ध्यान मंदिरावर कसं का व्हावं. म्हणून त्यांनी माया अपार्टमेंट घेतलं, पण ते घेतलं ते देखील एवढंच की जेवढं पुरेल तेवढं, त्यामध्ये काहीतरी भव्य दिव्य असं काहीतरी करावं असा कधीच त्यांच्या कार्याचा कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांची अशा प्रकारची भव्यता दिव्यता की जी रजोगुणावरती आधारित आहे अशी नव्हती. ध्यान मंदिर सुंदर होतं, त्यांना झुंबर आवडत असत. ध्यान मंदिरात पहिल्यांदा ते झुंबर लावत असत की एक झुंबर छान पाहिजे. त्यांचं घर देखील आपण बघितलं, अतिशय सुंदर घर. मला एक गमतीचा प्रसंग असा आठवतो, त्यांची जेव्हा 70 झाली त्यावेळेला एक गौरव ग्रंथ काढायचा ठरवलं होतं. तो गौरव ग्रंथ काढला नंतर, पण तो कसा काढायचा याच्यावरती बरंच चर्चा चालली होती. मी त्यावेळेला ते जे कंपनीमध्ये होतो थर्मॅक्स नावाच्या, आणि त्या डोक्यात सगळं कॉर्पोरेट जे होतं, मी त्या थर्मॅक्सचं जे ब्रोशर होतं कंपनीचं ब्रोशर ते घेऊन आलो. आणि स्वामींना म्हणलं, स्वामीजी हे आमच्या कंपनीचं ब्रोशर आहे, आपण असा काढायचा का ग्रंथ. ते म्हणले, अरे तुझी कंपनी श्रीमंत आहे, आपल्याकडे कुठे तेवढे पैसे म्हणले. पण त्यानंतर जो ग्रंथ काढला आजी सोन्याचा जुनू, तर त्यावेळेला देखील अति सुंदर असा ग्रंथ होता. स्वामीजी प्रत्येक गोष्ट मर्यादेत केली. त्यांचं दुकान त्यावेळेला म्हणायचं ते गमतीच्या गोष्टी, आपल्याला त्यावेळेला गमतीच्या वाटतात गोष्टी. ते म्हणायचं की लक्ष्मी रोडवरती चिखल असायचा, आपल्याला कल्पना करत नाही लक्ष्मी रोडवरती चिखल असतो. ते म्हणायचं की त्यावेळेला मला लक्ष्मी रोडवरती दुकान घेणं सहज शक्य होतं, पण त्यांनी ते कधीच घेतलं नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळाल्यानंतर संपलं. त्यामुळे असं दुकानाचं शटर बंद केलं की दुकान संपलं. त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला त्या टेनिसच्या शिखरावरती होते सोडून दिलं. त्यांची कर्मातली अलिप्तता जी होती, कुठलंच कर्म त्यांना चिकटत नसे. मला आठवतंय ज्यावेळेला दुकान विकलं, दुकान सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला कोणी जाऊ शकत होतं. दुकान विकल्यानंतर अर्थात साधकांना असा प्रश्न पडला की आता त्यांना भेटायचं कसं आणि कधी. जे सहज कधीही भेटता येणार होतं ते आता भेटता येणार नाहीये. खूप जणांना वाईट वाटलं. स्वामीजी दुकानातनं निघाले, त्या किल्ल्या दिला त्यांच्या हातामध्ये, तिथनं निघाले, घरी स्नान केलं आणि खांडेकरांच्याकडे येऊन बसले. खांडेकरांच्याकडे येऊन बसले, त्यांनी बाजूला फोटो होते, रामकृष्ण परमहंसांचा होता, तुकोबांचा होता, ज्ञानोबांचा याचा, स्वामीजींचा होता, स्वामी स्वरूपानंदांचा, सगळ्यांच्या फोटोकडे हात दाखवले आणि म्हणले की यांच्या कृपेने उपरणं झटकलं की चालला. परत स्वामींच्या तोंडून दुकान, दुकानातल्या वस्तू, त्यातल्या साड्या, वस्त्र यांचं वर्णन कदापिही ऐकलं नाही. कदापिही असं की हे किती छान कापड आहे कधीच ऐकलं नाही. तो प्रसंग झाला की संपलं. तिथं ते बाहेर पडलेले असं. स्वामीजी एक विलक्षण धाडसी, प्रयोगशील आणि क्रांतिकारी होते. स्वामींचं जर का आपण लहानपण जर बघितलं तर लहानपणामध्ये त्यांनी गाव सोडून पुण्यात यायचं ठरवलं की ज्या शहरात पूर्वी कधी आलेले नाहीयेत अशा शहरात त्यांनी यायचं ठरवलं. आपण जो विचार केला आता, आपल्याला सगळी दळणवळणाची साधनं अवेलेबल आहेत, आपला मुलगा मुलगी जर अमेरिकेत असला तर प्रत्यक्ष बघू शकतो आणि बोलू शकतो. सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कशा आहेत, कुठे आहेत, काय आहेत. त्यावेळेला कोकबन सोडून पुण्यात येणं हा त्यांचा धाडसी निर्णय होता. पण त्यांचं जे बघितलं आयुष्य तसे धाडसी निर्णय त्यांनी अनेक घेतलेले होते. त्यांनी जेव्हा लग्न ठरलं तेव्हा त्यांच्या सासरीच्या लोकांची अशी इच्छा होती की त्यांना नोकरी करणारा जावं पाहिजे होता, धंदा करणारा नको होता. त्यांनी लग्नापुरती नोकरी केली आणि लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून परत चालू केलं त्यांना जे पाहिजे ते. त्यांचा परमार्थ जर बघितला, परमार्थातले जे प्रयोग जर बघितले तेही धाडसी होते. त्यावेळेला परमार्थ हा संसाराचा एक भाग म्हणून बघितला जायचा. अनेक कीर्तनकार प्रवचनकार त्यांची उपजीविकाच म्हणजे परमार्थावरती होती. स्वामींनी तो संबंध तोडून टाकला. परमार्थ हा तेजस्वी असला पाहिजे, मिंधा असता कामा नये. हे त्यांचं म्हणणं जे होतं ते त्यांनी करून दाखवलं की तेजस्वी परमार्थ काय असतो. मला एक गोष्ट आठवती की त्यांना एका मोठ्या गायिकेने त्यांना मुंबईला बोलवलं की म्हणा त्याचं असं झालं की बाबासाहेब पुरंदरे जे होते ते बाबासाहेब पुरंदरे त्यांना म्हणले की लता मंगेशकर जे आहेत त्यांना ज्ञानेश्वरीची आवड आहे तर तुम्ही मुंबईला याल का. ते खूप पाठीमागे लागले, त्यांचं मन दुखू नये म्हणून ते मुंबईला गेले. तिथे त्यांचं प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर लताबाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही दर महिन्याला इथे याल का प्रवचन करायला, मी तुम्हाला विदागी देईन. ते म्हणले मी ज्ञानेश्वरी विकायला काढलेली नाहीये, यायचं तर तू पुण्याला ये. त्यांचा परमार्थ तेजस्वी होता, विलक्षण तेजस्वी, आणि त्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांनीही तसंच असावं असं त्यांना वाटायचं. त्यावेळेला त्यांनी जे परमार्थात केलेले प्रयोग जे बघितले त्यावेळेला गुरुपौर्णिमा हा जो दिवस असायचा, गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जायची. स्वामींनी ती रविवारी साजरी करायचं ठरवलं. आजूबाजूची परिस्थिती, येणारी लोक, त्या सगळ्यांचा अंदाज घेऊन नक्की काय केल्याने परमार्थ रुजेल हा विचार ते करत असत. त्यांच्या भोवती अनेक तरुण गोळा झाले. तरुण गोळा होणं ही सामान्य गोष्ट नसते. तरुण आणि तसं म्हणलं तर माकड्याच्यात फारसा फरक नसतो, काय करतील सांगता येत नाही, त्यांच्या अंगात रोग असती. आम्ही जेव्हा सगळे जायचो सगळे नसतात हा माकडे, काही असतात. आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर जायचो त्याला क्रिकेटचे बॉल बॅट घेऊन जायचो, बारामतीला जाताना बॉल बॅट सगळं घेऊन जायचो आणि तिथं खेळायचो. स्वामीजी तरुणांशी तरुण असायचे, युवतीशी युवा, वाग्मिनी प्रौढ वाग्मी, मूर्खे मूर्ख हा. युवतीशी युवा, वाग्मिनी प्रौढ वाग्मी. ते जेव्हा युवकांशी असत त्यावेळेला युवक असत. इतके युवक की युवकांना लाज वाटावी की आपण म्हातारे झालोत की काय. त्यांची सुख, त्यांची दुःख, त्यांचं जग हे त्यांच्या बरोबर असत. मला आठवतंय पण त्यांची सावधानता मात्र कधी जायची नाही. एकदा पावसला गेलो होतो आणि पावसला गेल्यानंतर आमच्यापैकी काही जणांच्या मनात विचार आला की तिथली जी गौतमी नदी जी आहे तिथं पोहायला जावं. मला माहिती नाही त्याला बिना किंवा तारा असेल कोणीतरी स्वामींना जाऊन सांगितलं की यांचा असा विचार चाललाय की गौतमी नदीत पोहायला जायचा विचार चाललाय. त्यांनी युवक पाठवला कोणी पोहायला जायचं नाही. जी जागा आपल्याला माहिती नाही त्या ठिकाणी पोहायला जाऊ नये. पण योग्यच असेल धाडसच तर कधी थांबवायचंही नाही. आम्ही सगळेजण सज्जनगडला जाणार होतो आणि सज्जनगडला जाताना असं ठरलं की सगळ्यांनी गाडीवरनं जावं, टू व्हीलरवरनं. त्यावेळेला फोर व्हीलरचा प्रश्नच नव्हता. त्यांनी कदापि त्याला मना केली नाही, आम्हाला जाऊन दिलं. युवतीशी युवा वाग्मी प्रौढ वाग्मी, त्यांनी परमार्थातला जो प्रयोग केला शक्ती संक्रमणाचा की जो गौरी महाराजांच्याकडनं आला होता तो त्यांनी या संप्रदायात चालू केला. त्यांच्यावरती टीका खूप झाली. जी व्यक्ती वेगळ्या वाटेने जाते त्या व्यक्तीवरती टीका होतच असते. वेगळी वाट याचा अर्थ ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी ती वेगळी असते, अन्यथा ती वेगळी नसते. स्वामींनी हे जे प्रयोग होते हे प्रयोग एकटे, त्यावेळी ते एकटे होते, आजूबाजूला कोणी नव्हतं. एक हाती ते प्रयोग केले, एक हाती काम उभं केलं. त्यांची जी जिद्द होती ती विलक्षण होती. एखादी पॅरालिसिस झालेली व्यक्ती ही परत चालू शकते, बोलू शकते, आणि नुसतं बोलू शकते नाही तर प्रवचन करू शकते हे इतिहासातलं एकमेव उदाहरण असावं. ते जिद्दीने त्यांचा व्यायाम करत असत. ते म्हणत असत की माझं अंग काय दुखतंय तुला काय कळतंय. ते जिद्दीने व्यायाम करत आणि त्यांनी परत प्रवचनं चालू केली. त्यांची जी कणव होती, लोकांच्या बद्दलची कणव ही महाविलक्षण होती. ते म्हणत असत की मी 80% मातृहृदयी आहे, माझ्यामध्ये मातृभाव 80% आहे आणि 20% विरोभाव आहे असं म्हणत असत. ते दिसताना राजबिंब दिसत असत, राजासारखे असत. म्हणजे एकदा स्वामी मकरंदनाथांनी त्यांचं वर्णन केलं की ते खरे राजासारखे होते, ते राहते राजासारखेच. प्रत्येक संतांचं एक वैशिष्ट्य असतं. जसं रामकृष्णांचं वैशिष्ट्य बालक भाव हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, स्वामींचं वैशिष्ट्य कोणतं म्हणायचं झालं तर ते राजासारखे असत. राजासारखे राहत, सिंहासारखे चालत, पण प्रेमळ सिंह. त्यांच्याबद्दल किती बोलणार आणि काय बोलणार. त्यांचं जे सांगणं असे ते अतिशय टोकदार सांगणं असे. जो विकल्प जो मनात आला तर ते उडवून लावण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दांमध्ये असे. मला एक प्रसंग असा आठवतो की आम्ही एका तीर्थस्थळी गेलो होतो. तिथं मोठे संत होते आणि त्यांना सांगितलं की काही प्रश्न असेल तर विचारा. त्यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही कधी काळजी करता का? त्यांना मी कधीच काळजी करत नाही, मी विष्णू सहस्रनाम म्हणत असतो आणि मी कदापिही काळजी करत नाही. तो प्रसंग त्यावेळेला संपला. दुसऱ्या दिवशी तिकडनं निघालो त्याला गाड्या पेट्रोल पंपावरती थांबल्या होत्या. स्वामीजी गाडीच्या पाठीमागे हात ठेवून उभे होते. ते म्हणले की संत काळजी करत नाहीत हे जरी खरं असलं तरी काळजी न करणारे संत असतात हे मात्र खरं नाही. जसं शिवाजी महाराजांना दाढी होती पण सगळे दाढी असलेले शिवाजी महाराज जसं नाहीत तसं संत काळजी करत नाहीत हे खरे, पण काळजी न करणारे संत असतात हे मात्र खरं नाही. एखादी जी मंदबुद्धी व्यक्ती असते ती काळजी करत नाही म्हणून ती संत होऊ शकत नाही. त्यांच्या बोलण्यामधनं साधकांच्या मनात असलेला एखादा देखील संदेह, क्वचित आलेला संदेह हा देखील उडून जात असे. तो कुठे जायचा कळायचा नाही. प्रत्येक व्यक्तीला आपली खून पटत असे. स्वामींचं प्रेम जे होतं ते प्रेमही विलक्षण होतं. त्यांनी कोणासाठी काय काय केलं असेल हे त्या व्यक्तीलाच माहिती. किती जणांची प्रत्येक व्यक्ती जी त्यांच्याकडे जायची ती त्यांची प्रकृती घेऊन जायची. प्रकृती ठेवून कोणीच जात नसे. आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीला काही काटे असत. ते काटे बाजूला काढून ते त्या व्यक्तीला आपलं म्हणत असत. त्याची दुःख ती आपली म्हणत असत. आपला जर आनंद झाला तर पहिल्यांदा कोणाला सांगावं असं जर वाटत असेल तर ते स्वामीजींना सांगावं. आणि दुःखाचा प्रसंग असेल तर पहिलं कोणाला सांगावं तर तेही स्वामींनाच सांगावं असं वाटत असे. स्वामींच्या बद्दल किती बोलावं आणि काय बोलावं हा खरंच प्रश्न आहे. आपण गेले 7 वर्ष 8 वर्ष स्वामींच्या बद्दल ऐकतोय. स्वामी मकरमनाथांची आपल्यावरती कृपा आहे की गेले 8 वर्ष आपण स्वामींच्या बद्दल ऐकतोय आणि अजून पूर्ण झालेलंच नाहीये. अजून किती वर्ष चालेल असंच चालत राहील. अशा स्वामींच्या बद्दल बोलण्याचा आज जो काही मला लाभ झाला आणि आपल्या सगळ्यांनाही झाला त्यामुळे पूर्व स्मृती परत एकदा जागृत झाल्या. असं वाटलं की परत आपण स्वामींच्या बरोबर आहोत. स्वामीजी आपल्या बरोबर आहेत. तेच आनंदाचे दिवस, तेच सुखाचे दिवस. हे जणू काय परत पुनप्रत्ययाचा आनंद मिळाला असं झालं. असं म्हणतात की युद्धस्य कथा रम्य. हा युद्धाच्या कथा असतात त्या खूप रम्य असतात. युद्धरम्य नसतं. मध्ये एक मी फोटो बघितला होता. बऱ्याच जणांची अशी इच्छा त्यावेळेला होती की पाकिस्तानवरती हल्ला करावा. त्यातल्या एकाने एक फोटो दिला होता. त्या फोटोमध्ये तो जो सैनिक त्याचा ड्रेस जो होता तो हँगरला लावलेला होता. एका बाजूला त्याची मुलगी होती आणि एका बाजूला त्याची बायको होती. त्या एकाची बाही, त्या ड्रेसची बाही त्याच्या पत्नीने धरली होती आणि दुसऱ्या बाजूची बाई ही त्याच्या मुलीने धरली होती. खाली लिहिलं होतं युद्ध म्हणजे काय, ज्याला युद्ध असं म्हणतात. पण संतांचं चरित्र असं असतं की त्यांचं नुसतं चरित्र रम्य असतं असं नाही, त्याची स्मृती देखील रम्य असते. त्याची स्मृती देखील आपल्याला तोच आनंद, तोच शांती, तेच समाधान ही मिळून देणारी असते. अशा स्मृतींची मालिका आपण या वर्षात बघणार आहोत. त्यातलं पहिलं पुष्प जे आहे आज सांगण्याचा बोलण्याचा मी काहीबाई प्रयत्न केला. हरिओम. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद आज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी गुरुनाथ महाराज की सबसं. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.